लेझी डे आणि वर्ल्ड लायन्स डे दोन्हीच्या दोन्ही एकाच सोबत आलेले आहेत. योगायोग तसा कमालच आहे हा. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक के साथ आपकी बातें चल रही है एमएच 93.5 में. मगाशी मी तुम्हाला म्हणाले तसंच अगदी ना, लायन्स जे असतात, सिंह जे असतात, ते खूप जास्त आळशी असतात. रादर मी एका ठिकाणी वाचलं सुद्धा की पूर्ण जे 24 तास असतात त्याच्यातले 22 तास ते झोपून काढतात. फक्त 2 तास ते जागे असतात आणि 22 तास जे असतात त्यांची एनर्जी सेव्ह करत असतात ते. म्हणून तर इतके जास्त पॉवरफुल सुद्धा असतात ना. जंगलाचा राजा असंच नसतो तो. मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या आसपास असं कुणी आळशी आहे का, काय म्हणतायत आपले नांदेडकर.
हाय महक, हाऊ आर यू?
मी अगदी मजेत आहे. नाव सांग तुझं.
माझं नाव अमृता आहे महक. आणि मी तुला सांगू का, तुम्ही जे बोललीस ना की तुम्ही तुमच्या आसपास तुम्ही ओळखीत आहे तर लेखी अगं आसपास झाला. मी स्वतः खूप आळशी आहे. मी एवढी आळशी आहे की मी सकाळी म्हणजे अक्षरशः मला आई उठवायला येते की बाबा आता ऊन सत 11 वाजायला लागले, कोवर झोपणार आहे. तुला सांगू का, आणि इतकी आळशी आहे की मी कधीही झोपू शकते.
बापरे,
मला एवढी झोपरी आहे म्हणजे अतिशय. आणि म्हणजे जर सगळं आगमोळीचा कंटाळा तर मला येतोच येतो. असं मूड आला तर मग फार उशिरा असं आपलं. आणि खूपच बाहेर जायचं म्हटलं की तर अतिशय गर एकतर पावसामध्ये भयंकर कंटाळा त्याच्यामुळे मी सगळ्यात जास्त आळशी आहे मला असं वाटतं.
So happy lazy day to you.
Thanks, man. Thanks.
Thank you so much.
Chalo.
हे ऍक्सेप्ट करायला सुद्धा ना हिम्मतच लागते की यार, जे आळशीपणाबद्दल आपण बोलत असतो, मी स्वतःच आळशी आहे असं सांगायला सुद्धा हिम्मत लागते. आणि अमृताने आपल्याला ते सांगितलंय. तुमच्या आसपास असं कोण आहे जे खूप जास्त आळशी आहे सांगा. 9607007935 माझा नंबर डायल करून. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर महक आपके साथ है. स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो.